नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारत 75 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत असून पाकिस्तान वारंवार निष्पाप नागरिकांवर हल्ले करवत असल्याचं सांगत आता भारत प्रत्येक हल्ल्याला तोडीसतोड उत्तर देईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं अवघ्या 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले असं नमूद करत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद प्रॉक्झी वॉर नाही तर युद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
प्रॉक्सी वॉर नहीं कह सकते इसको, क्योंकि जो आतंकवादियों के जनाजे निकले 6 मई के बाद जिनका कत्ल हुआ उस जनाजे को स्टेट ओनर दिया गया पाकिस्तान में. उनके कॉफिन पे पाकिस्तान के झंडे लगाए गए, उनकी सेना ने उनको सैल्यूट दी. ये सिद्ध करता है कि आतंकवादी गतिविधि ये प्रॉक्सी वॉर नहीं है, ये आपकी सोची समझी युद्ध की रणनीति है.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून गांधीनगर इथं त्यांच्या हस्ते शहरी विकास 2025 या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते आज 5,537 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा पार पडला. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत गांधीनगर इथं राजभवन ते महात्मा मंदिर ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रा काढण्यात आली. नागरिकांनी तिरंगा फडकावत आणि जोरदार घोषणा देत पंतप्रधानांचं गांधीनगरमध्ये स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. थोड्याच वेळात मुंबई विद्यापीठात आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. तसंच मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 142व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमित शहा यांचं विशेष व्याख्यानही आज होणार आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगभरातल्या अनेक देशांसमोर मांडण्यासाठी भारत सरकारनं पाठवलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळांच्या विविध देशांना भेटी सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या अशा शिष्टमंडळानं आपल्या 4 देशांच्या भेटींपैकी पहिली भेट कतार या देशाला दिली. 2 दिवसांच्या या भेटीत भारतीय शिष्टमंडळानं कतारच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री गृहराज्यमंत्री संसदेचे उपाध्यक्ष यांच्या समकक्ष उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी तसंच त्या देशाचे निवडक पत्रकार आणि शिक्षण तज्ञ यांच्याशी चर्चा केली. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल गयाना इथं भेट दिली. गयानानं दहशतवादाविरोधातल्या भारताच्या भूमिकेचं समर्थन केल्याचं थरूर यांनी सांगितलं. इयत्ता 11वीच्या प्रवेशाकरता काल ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित केल्यानंतर पहिल्या दिवशी 2,58,887 विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्यस्तर प्रवेश सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी ही माहिती दिली. या पोर्टलवर 9,338 महाविद्यालयांची नोंदणी असून त्यातून 18,74,935 जागा उपलब्ध आहेत. या प्रक्रियेतल्या तांत्रिक अडचणी किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 85-30-95-55-64 या सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन शिक्षण संचालकांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात येत्या 19 जुलैला एकाच दिवशी 50 लाख वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन असून वृक्ष लागवडीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात असे निर्देश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. खुल्या जागा शाळांचे तसंच साखर कारखान्यांचे परिसर वृक्ष लागवडीसाठी निवडण्याची सूचना त्यांनी केली. 6 महिन्यांनंतर या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेण्यात येईल असंही पुजार यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथं काल झालेल्या पावसामुळे पपई आंबा आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या वादळी पावसामुळे अनेक वृक्षही उन्मळून पडले असून बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक घरं आणि गोठ्यांचंही मोठं नुकसान झालं असून या सगळ्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थ करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दक्षिण कोरियातल्या गुमी इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सर्विन सेबेस्टियननं भारतीय पदकांचं खातं उघडताना पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10